नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। देशाचा आर्थिक वृद्धिदर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरून केलं आहे। जगभर अस्थिर वातावरण असताना भारतानं 7.8% विकास दर साध्य केल्याबद्दल त्यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आणि परदेश दौरे तसंच सोने खरेदी टाळण्याचं आवाहन पुन्हा एकदा केलं। 2019 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य शासनाचं सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन धोरण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलं। याशिवाय पुणे जिल्ह्यातल्या कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी 5,704.50 कोटी सुधारित खर्चाला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली। आगामी गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या 200 जादा गाड्यांसाठी आतापर्यंत 1,17,000 जास्त प्रवाशांनी आरक्षण केलं असल्याचं मध्य रेल्वेनं कळवलं आहे। गणेशोत्सवानिमित्त यंदा रेल्वेनं 262 जादा गाड्यांचं नियोजन केलं आहे। मुंबई महानगर परिसरात आजपासून ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ झाली आहे। आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी ऑटोरिक्षाचं भाडं किमान 27 रुपये तर टॅक्सीचं भाडं किमान 33 रुपये झालं आहे। मुंबई महानगर परिसरात PNG आणि CNG दरही वाढले आहेत। CNG दरात किलोमागे 2 रुपये वाढ झाली असून तो 88 रुपये दराने उपलब्ध आहे। घरगुती वापराचा PNG किलोमागे 1 रुपयानं महागला आहे। सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ आज पहाटे एक मासेमारी बोट उलटून दोघांचा मृत्यू झाला तर एकाला वाचवण्यात यश आलं। आज सकाळी 7 सुमाराला ही घटना घडली। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।